सलग दुसऱ्यांदा भारत आणि मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर। संग्राम बरोबर
सिद्धार्थ, गेला उडत नावाचं तुझं नाटक आज बालगंधर्वला आहे, उद्या कोथरूड मध्ये सुद्धा दुपारी आहे। हे नाटक नेमकं काय आणि रोल काय तुझा?
नाटक एकदम सिंपल आहे बेसिकली, पण ते केदार शिंदेचं असल्यामुळे हे कसं शक्य होईल असं जे असतं ते सगळे फॅक्टर त्या नाटकात आहे। नाटक हा एक सर्वसामान्य मुलाची गोष्ट आहे, ज्याला वाटतं की आयुष्यात आपण जी कामं करतोय ती होऊ शकत नाही। आपल्या आयुष्यात कोणतरी सुपर हिरो असताना तर आपली कामं ही सगळी पटपट झाली असती। आणि लहानपणापासून ते निग्लेक्ट चाइल्ड आहे, त्यामुळे त्याला कोणी खेळायला घेत नाही, तर त्याची आई त्याचं सांत्वन करण्यासाठी नेहमी त्याला एक गोष्ट सांगते। त्याचं नाव आहे मारुती, त्याचं नाव मारुती आहे। तर त्याची आई त्याला नेहमी गोष्ट सांगायची की तुझ्यात एक मारुतात्मज आहे, तुझ्यात पण एक सुपर हिरो आहे आणि तो सुपर हिरो नेहमीच तुला मदत करणार आहे आणि त्या लाईफमध्ये तो जगणारा मुलगा आहे। आणि मग ते सुपर हिरोचं वेड आणि त्याला वाटतं की सुपरमॅन स्पायडरमॅन बॅटमॅन पेक्षाही मारुतात्मज किती ग्रेट आहे आणि तो लोकांच्या मदतीला कसं धावून जाऊ शकतो, फॅमिली त्याचं हे जे सोकॉल्ड वेड आहे ते कसं सांभाळून घेतात आणि या वेडेपणामुळे फॅमिलीला कसं प्रॉब्लेम मध्ये टाकतो आणि त्यातून कसं बाहेर काढतो, अशी एक घटिंग गोष्ट म्हणजे गेला उडत आहे।
मोर विथ सिद्धार्थ जाधव इन जस्ट अ बिट। मी आहे संग्राम, 93.5 Red FM, बज जाते रहो।